यिर्मयाचे विलापगीत अध्याय एक। हाय हाय, लोकांनी गजबजलेली नगरी कशी एकांतात बसली आहे। राष्ट्रांमध्ये जी थोर, तिला कसे वैधव्य आले आहे। परगण्यांमध्ये जी राणी, ती कशी करभार देणारी झाली आहे। ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत। तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही। तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे, ते तिचे शत्रू बनले आहेत। यहूदाची कन्या जुलमामुळे व बिकट दास्यामुळे बंदिवान होऊन गेली आहे। ती राष्ट्रांमध्ये राहत आहे, तिला चैन नाही। तिचा पाठलाग करणाऱ्या सर्वांनी तिला संकटावस्थेत गाठिले आहे। पर्वणीस जाणारे कोणी नाहीत, म्हणून सियोनेचे मार्ग शोक करीत आहेत। तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत, तिचे याजक उसासे टाकीत आहेत। तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत, ती स्वतः कष्टी आहे। तिच्या शत्रूंचे वर्चस्व झाले आहे, तिचा द्वेष करणारे चैनीत आहेत। कारण तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पीडिले आहे। वैर्यांपुढे तिची मुले बंदिवान होऊन गेली आहेत। सियोन कन्येचे सर्व तेज गेले आहे, तिचे सरदार चारा नसलेल्या हरिणांसारखे झाले आहेत। ते पाठलाग करणाऱ्यापुढून हतबल होऊन पळाले आहेत। यरुशलेम आपल्या क्लेशाच्या व भटकण्याच्या दिवसात आपल्या सर्व प्राचीन रम्य वस्तूंचे स्मरण करीते। जुलूम करणाऱ्याच्या हाती तिचे लोक लागले, तेव्हा तिला कोणी सहाय्य करता नव्हता। तिच्या शत्रूंनी तिला पाहून ती उजाड झाली म्हणून तिची थट्टा मांडली। यरुशलेमेने घोर पातक केले आहे, म्हणून ती केळसवाणी झाली आहे। जे तिचा आदर करीत ते सर्व तिला तुच्छ मानित आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे। ती उसासे टाकिते, तिने पाठ फिरविली आहे। तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे। ती आपला अंतकाळ स्मरली नाही, म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे। तिचे सांत्वन करणारा कोणी नाही। हे परमेश्वरा, माझी विपत्ती पहा। वैरी तोरा मिरवीत आहे, वैर्याने तिच्या सर्व रम्य वस्तूंवर आपला हात फिरविला आहे। विदेशी तिच्या पवित्र स्थानात आले, हे तिने पाहिले आहे। त्यांनी तुझ्या समाजात येऊ नये अशी तू आज्ञा केली होती। तिचे सर्व लोक उसासे टाकीत आहेत, अन्नान्न करीत आहेत। आपला प्राण वाचविण्यास त्यांनी भाकरीच्या मोबदला आपल्या रम्य वस्तू दिल्या आहेत। हे परमेश्वरा, लक्ष लावून पहा, मी कशी तुच्छ झाले आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांनो, हे पाहून तुम्हास काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दुःख दिले। ह्या माझ्या दुःखासारखे दुसरे कोणतेही दुःख आहे काय? हे लक्षपूर्वक पहा। त्याने माझ्या हाडास वरून अग्नी लाविला, ती त्याने ग्रासून टाकली। त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडिला, त्याने मला मागे वळविले। त्याने मला उजाड सदा कोमजलेली असे केले आहे। माझ्या अपराधांचे जू त्याने आपल्या हातांनी जखडिले आहे. माझे अपराध एकत्र गुंफिले आहेत, ते माझ्या मानेला लागले आहेत. त्याने माझे बळ खचविले आहे. ज्यांच्या पुढे मला उठता येत नाही अशांच्या हाती प्रभूने मला दिले आहे. प्रभूने माझ्यामधले माझे सर्व वीर तुच्छ केले आहेत. माझ्या तरुणास चिरडून टाकावे म्हणून त्याने माझ्याविरुद्ध प्रचंड समुदाय बोलाविला आहे. यहुदाच्या कुमार कन्येला प्रभूने द्राक्षकुंडात तुडविले आहे. या सर्वांमुळे मी रडत आहे. माझा डोळा अश्रू ढाळीत आहे, कारण माझ्या जीवाचे समाधान व सांत्वन करणारा मला अंतरला आहे. माझी मुले नष्ट झाली आहेत, कारण शत्रू प्रबल झाला आहे. सियोनेने आपले हात पसरिले, पण तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. परमेश्वराने याकोबा संबंधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैऱ्यांनी त्याला घेरिले आहे. यरुशलेम त्यांच्यामध्ये अशुची झाली आहे. परमेश्वर न्यायपरायण आहे. मी तर त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आहे. अहो सर्व लोक हो, आता ऐका, माझे दुःख पहा. माझ्या कुमारी व माझे तरुण ही बंदिवान होऊन गेली आहेत. मी आपल्या वल्लभास बोलाविले, पण त्यांनी मला दगा दिला आहे. आपला जीव वाचवावा म्हणून आपल्यासाठी अन्न शोधिता शोधिता माझे याजक व माझे वडीलजन नगरात मेले. हे परमेश्वरा, पहा मी किती संकटात आहे. माझ्या आतड्यास पीळ पडला आहे. माझ्या मनाची खळबळ झाली आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर पहावे तो तरवार मला निर्वंश करीते, आत पहावे तो मृत्यू आहे. त्यांनी ऐकले की मी उसासा टाकीत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही. माझ्या सर्व वैऱ्यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे. तू हे केले म्हणून त्यास आनंद झाला आहे. तू नेमिलेला दिवस आणला म्हणजे ते मजसारखे होतील. त्यांची सर्व दुष्टता तुझपुढे येवो. तू माझ्या सर्व अपराधांमुळे माझे जसे केले तसे त्यांचे कर, कारण माझे उसासे बहुत आहेत व माझे हृदय म्लान आहे.